السلام عليكم ورحمة الله. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين.
حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام ہکڑے ہند فرمائن تھا استعانت کے متعلق تا استعانت کے بارے میں یہ گال یاد رکھن گرجے تا اصل استمداد جو حق اللہ تعالی کے ہی حاصل ہے یعنی تواں کے پانچ کمن جی تکمیل کے لیے جکڑے کہیں جی مدد کی ضرورت ہے تا وہ صرف خدا تعالی جی ذات ہے جکا حقیقی رنگ میں تواں جی مدد کر سکے تھی
مدد کرنے کی طاقت رکھتی ہے
مدد کرن جی طاقت رکھے تھی اے مدد کندی ہے
اور یہ بات اتنی
اہم یہ گال ایڈی اہم ہے جو ہکڑے سچے مومن کے ہر وقت ان کے پانچ ساموں رکھن گرجے
ذاتی ضروریات کے لیے ہو
توڑے وہ ذاتی ضرورتن کے لیے ہوجائے مدد
کی کوشش
استعانت کی کوشش یا جماعتی ضرورتن کے لیے
لیکن عملاً
پر عملاً اسی ڈسوں تھا تا ان کی اہمیت کے باوجود ان طرف مانن جی عموماً نظر نہ ہوندی جتری توجہ ہون گرجے وہ نہ ہوندی اسا ما اکثر اڑا ہیں جے کے بظاہر ہی چوندا ہیں تا اللہ تعالی فضل کیو مجھے ضرورت پوری تھی ویا
اگر گہرائی سے
پر جے کنے گہرائی میں ونی
وہ خود اپنے نفس کا جائزہ لیں
وہ خود پانچے نفس جو جائزہ وٹھن
پوری کرنے کے
تا پنجن ضرورتن کے پورو کرن جے مختلف ذریعن کے
اپنے کام مکمل
ہو پنجا کم مکمل تھن یا ضرورت پوری تھن جو ذریعہ سمجھندا ہیں حضرت مسلم موعود رضی اللہ تعالی عنہ ایکڑے ہند مثال دئی
واقعہ بیان فرمائے ہیں
اڑا مختلف موقع بیان فرمایا ہیں جتھے انسان سمجھندو ا تا استعانت
مختلف لوگوں نے
مدد مختلف مانن کیا ہے
یا خود اپنے زور بازو سے
یا خود
اس نے اپنے مقصد
پانجی طاقت سا ان پانجے مقصد کے حاصل کرے ورتو ہے
عموماً یہی حالت ہوتی ہے
سبنی کا پہری عموماً یہی حالت ہوندی جدہیں انسان سمجھندو تا ماں پانجوں سموریوں ضرورتوں پان پوریوں کرے وٹھندس انن کے पंहिंजी ताक़त पंहिंजे इल्म पंहिंजे अक़ुल सां हू ज़रूरतूं पूरियूं करे बि वठंदो आहे ऐं हू समझंदो आहे त ॾिसो मां पंहिंजी क़ाबिलियत ऐं ताक़त ऐं कुवत सां पंहिंजा मसला पाण हल करे वरिता आहिनि। इन ॻाल्हि ते घमंड ऐं फ़ख़ुरु कंदो आहे त मां कंहिंखां मदद नाहियां वठंदो या मूं कंहिंखां मदद नाहे वरिती। पर कॾहिं कॾहिं अहिड़ा हालात अची वेंदा आहिनि जॾहिं त हू पंहिंजूं ज़रूरतूं पाण पूरियूं नाहे करे सघंदो ऐं उन खे ॿाहिरीं मदद घुर्जंदी आहे, तॾहिं उन जी नज़र पंहिंजे अज़ीज़नि ऐं पंहिंजे मिटनि माइटनि ॾांहुं वेंदी आहे, उन्हनि खां मदद वठंदो आहे ऐं उहे उन जी मदद करे बि छॾींदा आहिनि। उन वक़्तु हू सोचींदो आहे त मिटरी माइटरी बि सुठी शइ आहे, जेकॾहिं अॼु मुंहिंजा ई मिट माइट न हुजनि हा त मां पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं न पियो करे सघां। पोइ कॾहिं कॾहिं हीअ सूरत हाल पैदा थी वेंदी आहे जो इंसान जा अहल आयाल मुतलिकीन मिट माइट उन जा कम नाहिन करे सघंदा या उन जे कम नाहिन अची सघंदा या नाहिन कंदा, तॾहिं हू नज़र डोड़ाईंदो आहे त उन जी नज़र पंहिंजे दोस्तनि साथियुनि ते पवंदी आहे, मिलण वारनि ते पवंदी आहे जेके उन जे ख़्याल में उन जी मदद करे सघनि था। उन्हनि खां मदद वठंदो आहे, उहे मदद करे बि छॾींदा आहिनि। हू समझंदो आहे त दोस्त साथी बि सुठा हूंदा आहिनि जेके ॾुखे वक़्त में कम अची वेंदा
आहिनि।
पोइ हिकड़ो ज़मानो अहिड़ो बि ईंदो
आहे
जॾहिं दोस्तनि वटि वञे त उहे बि पंहिंजूं मजबूरियूं ॿुधाए छॾींदा
आहिनि,
जाइज़ मजबूरियूं हुजनि या उन खां जान छॾाइण जो बहानो हुजे कंहिंखां, बहरहाल उहे उन जे कम नाहिन अची सघंदा। कॾहिं कॾहिं अहिड़ी सूरत हाल बि हूंदी आहे जो दोस्तनि जे वस में उहा मदद हूंदी बि कोन्हे त उहे करे नाहिन सघंदा, उन्हनि जे पहुच खां उहो कम ॿाहिरि हूंदो आहे, त अहिड़े वक़्त में हू किन निज़ामनि जी तरफ़ तवजो कंदो आहे इंसान ऐं हू सिलसिले या जमायत खां जंहिं सां हू तालुक रखंदो आहे उहे उन जी मदद कंदा
आहिनि
ऐं जेको कम थी वेंदो आहे जॾहिं उनजो उन जी ज़रूरत पूरी थी वेंदी आहे, भले ज़रूरतूं पूरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, त हू सोचींदो आहे त सिलसिले या निज़ाम या जमायत सां ॻंढिजण बि सुठी शइ आहे ऐं इन जे करे सिलसिले या जमायत सां उन जी वाबस्तगी वधी वेंदी आहे। भलक मूं ॾिठो आहे त किन माण्हुनि खे इन जे करे ठोकर बि लॻी वेंदी आहे त फलाणे वक़्तु मूं जमायत खां मदद घुरी हुई ऐं मदद न कई वई। बहरहाल हीउ सही आहे त किन माण्हुनि जी मर्ज़ी जे मुताबिक़ कम जेकॾहिं थियनि त तॾहिं बि या उन्हनि जी मदद थिए त उहे ई उन्हनि जी जमायत सां वाबस्तगी वधाइण जो ज़रियो बणजंदा
आहिनि।
पोइ किन इंसाननि जी ज़िंदगी में अहिड़ा मौक़िया बि ईंदा आहिनि जो उन्हनि जा ॿार बच्चा मिट माइट दोस्त साथी एसि ताईं जो किन मजबूरियुनि ऐं पाबंदियुनि जे करे निज़ाम ऐं जमायत बि का मदद नाहे करे सघंदी ऐं उन खे को फ़ाइदो नाहिनि पहुचाए सघंदा। उन वक़्त हू हुकूमत जंहिं सां हू तालुक़ु रखंदो आहे उन वटि वेंदो आहे, हुकूमत उन जी मदद कंदी
आहे।
उन वक़्तु अहिड़े इंसान जे लाइ हुकूमत ई सभु कुझु हूंदी आहे, बाक़ी सभई शयूं पोइ ते रहिजी वेंदियूं आहिनि। पर हीअं बि ॾिसण में ईंदो आहे त हिकड़े वक़्त में हुकूमत बि इंसान जो साथ नाहे ॾींदी। हू समझंदो आहे त मुंहिंजा हक़ नथा पिया मिलनि, मूंखे इंसाफ़ खां कम नथो पियो वरितो वञे, त पोइ हू उन्हनि माण्हुनि जो दर खड़काईंदो आहे जेके इंसानी हमदर्दी हेठि कम कंदा आहिनि, ऐं पोइ ही इंसानी हमदर्दी रखण वारा उन जे कम अची बि वेंदा
आहिनि।
इंसानी हमदर्दी जो हिकड़ो अहिड़ो वहकरो पैदा थींदो आहे जेको केतिरनि ई मुल्कनि या दुनिया ताईं फैलिजी वेंदो आहे, ऐं इन इंसानी हमदर्दी जे करे उहो इंसान या उहो ग्रोह या उहे कुझु माण्हू कामयाब थी वेंदा आहिनि पंहिंजे मक़सद में, पंहिंजे मक़सद खे हासिल करे वठंदा आहिनि। तॾहिं हू सम्झंदा आहिनि, या जेकॾहिं हिकड़ो इंसान आहे त सम्झंदो आहे त सॼी दुनिया रलजी या दुनिया जूं इंसानी हमदर्दी जूं तनज़ीमूं रलजी उन जे कम आयूं आहिनि, ॿियो को उन जे कम न अची सघियो। ऐं जेकॾहिं हीउ कम न अचनि हा त हू पंहिंजे हक़नि ऐं इंसाफ़ खे हासिल करण खां महरूम रहिजी वञे हा। सो हिन दुनिया जे रिश्ते खे जेको इंसानी हमदर्दी जे नाले ते उन जा हक़ ॼाणाइण में मददगार थियो, हू उन खे सभु कुझु समझंदो आहे। अॼुकल्ह त इंसानी हक़नि जूं तनज़ीमूं मुल्की ऐं बैन अल-अक़वामी सतह ते क़ाइमु आहिनि ऐं कम कनि पयूं
थियूं, ऐं
हक़नि जे लाइ दुनिया जी हुकूमतुनि सां जंगियूं बि विढ़ंदियूं आहिनि, कानूनी जंगियूं विढ़ंदियूं
आहिनि,
बैन अल-अक़वामी दॿा विझण जी कोशिश कंदियूं
आहिनि,
के तमामु सुठो कम बि करे रहियूं आहिनि, ऐं ॾुखियाई में गिरफ़्तार माण्हुनि जी मदद बि कंदियूं
आहिनि।
पर इन ॻाल्हि खां बि इनकार नथो करे सघिजे त हिकड़ो वक़्तु अहिड़ो बि ईंदो
आहे
जॾहिं न पंहिंजूं कोशिशूं ऐं तदबीरूं कमु ईंदियूं आहिनि, न मिट माइट कमु ईंदा आहिनि, न दोस्त साथी कमु ईंदा आहिनि, न क़ौम या निज़ाम कमु ईंदो आहे, न हुकूमत ऐं इंसानी हमदर्दी जूं तनज़ीमूं कामयाबी जो ज़रियो बणजंदियूं आहिनि, या उन्हनि में उन खे कामयाबी हासिल करण मुमकिन नज़र नाहे ईंदो।
लेकिन फिर भी अगर कोई इंसान,
पर पोइ बि जेकॾहिं को इंसान इन्हनि सभिनी शयुनि जे बावजूद पंहिंजे मक़सद खे हासिल करे वठे, कामयाबी हासिल थी वञे हुन खे, त हू समझंदो आहे त मुंहिंजी कामयाबी यकीन कंहिं ग़ैबी मदद सां थी आहे, ऐं जेतिरो कंहिंखे ग़ैबी मदद जो यकीन हूंदो आहे ओतिरो ई हू पंहिंजी कामयाबी खे ख़ुदा ताला जी तरफ़ मनसूब कंदो आहे। इंसानी हमदर्दी जी तनज़ीमुनि जो ज़िक्र थियो त इन बारे में त अॼुकल्ह अहमदीन खे त काफ़ी इल्म आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके असाइलम जे लाइ अहमदी फाथा पिया आहिनि, इंतज़ार में वेठा
आहिनि,
केतिरियूं ई अहिड़ियूं तनज़ीमूं, बल्कि हिकड़ी तनज़ीम वॾी जेका आहे यूनाइटेड नेशन्स जी क़ाइम कयल, उहा बि कोशिश कंदी आहे हमदर्दी जी, पर हुकूमतूं उन्हनि जी बि ॻाल्हि नाहिनि मञींदियूं। बाज़ दफ़ा अहिड़ा बि हालात पैदा थींदा आहिनि त बहरहाल जॾहिं समूरा अहिड़ा हालात पैदा थी वञनि ऐं कम बि थी वञनि त इंसान समझंदो आहे त कंहिं ग़ैबी हस्तीअ मुंहिंजी मदद कई आहे, ऐं पोइ हू सोचींदो आहे त जेकॾहिं उन खे ख़ुदा ते यकीन आहे त ख़ुदा ताला मुंहिंजो कमु कयो आहे। पर जेकॾहिं इंसान ख़ुदा ताला ते कामिल यकीन रखंदो हुजे ऐं हीअ ॻाल्हि समझंदो हुजे त अल्लाह ताला ई इस्तमदाद जो हक़ रखे थो, मदद करे थो, मदद ॾेई सघे थो, त हू उन कम जी कामयाबी खे बि ख़ुदा ताला जी तरफ़ मनसूब कंदो जेको कंहिं बि ॿाहिरीं मदद जे ज़रिए उन तकमील ताईं पहुचायो आहे ऐं इन हक़ीक़त खे बि ॼाणंदो हूंदो त मिटनि माइटनि दोस्तनि निज़ाम क़ौम हुकूमत या इंसानी हमदर्दी जूं तनज़ीमूं जन बि उन जी मदद कई आहे उहा सभ मदद बि असुल में ख़ुदा ताला ई कई हुई ऐं इन्हनि सभिनी ज़ाहिरी मददुनि जे पुठियां ख़ुदा ताला जो ताक़तवर हथ
हो
पर जेके माण्हू ख़ुदा ताला सां मज़बूत तालुक़ नाहिनि रखंदा उहे दुनिया जे ज़रियनि खे सभु कुझु समझंदा रहंदा आहिनि ऐं उन्हनि जी तरफ़ उन्हनि जी तवजो रहंदी आहे
नज़र नहीं उठती
ऐं ख़ुदा ताला जी तरफ़ नज़र नाहे खजंदी पर जॾहिं ही समूरा ज़रिया नाकाम थी वेंदा आहिनि पोइ ख़ुदा ताला यादि ईंदो आहे छो त हाणे ख़ुदा ताला जी यादि अचण खां अलावा का वाह कोन हुई समूरा दुनिया जा ज़रिया जेके हुआ उहे इस्तेमाल थी विया तॾहिं हू चवंदो आहे त या अल्लाह तू ई मदद करी त ही कम थींदो सभिनी ताक़तुनि जो मालिक तू ई आहीं सभई तारीफ़ूं तुंहिंजी ज़ात जूं ई
आहिनि
सो ही इन ॻाल्हि जो बि दलील आहे ऐं इन तरफ़ बि इशारो करे पई थी हीअ ॻाल्हि त का वॾी खां वॾी तदबीर या हुकूमत ऐं तनज़ीम हिकड़ी महदूद ताक़त रखे थी
एक हद के बाद
ही सभी दुनिया जो ताकतूं ए तदबीरू एकड़ी हद खां पोए बेकार ए बेफायदा थी वेंदियूं आहिनि
मैंने अभी कहा था कि जो लोग खुदा ताला से मजबूत ताल्लुक रखते हैं
मु हाणे ही चयो हो त जेके मानू खुदा ताला सा मजबूत ताल्लुक नाहन रखंदा
को बहुत कुछ समझते
उहे पहिरियों त दुनिया जे सहारनि खे घणो कुझु समझंदा आहिनि पर जॾहिं ही सहारा नाकाम थी वेंदा आहिनि त पोइ ख़ुदा ताला ॾांहुं ॾिसंदा
आहिनि
पर सिर्फ़ ख़ुदा ताला सां मज़बूत तालुक़ न रखण वारनि जी ॻाल्हि नाहे बल्कि क़ुर शरीफ़ त चए थो
त अहिड़ी
मायूसी जी हालत में दहरिया ऐं मुशरक बि बे अख़्तियार थी ख़ुदा ताला ॾांहुं मुतवजह थींदा
आहिनि
जीअं त अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फ़रमाए थो त वाइज़ा मसकुम ज़ुर्रो फिल बहरे दल्ला मन तदऊन इला इशाहो फलम्मा नजाकुम इलल बर्रे आरस्तुम वकानल इंसानो कफूरा
यानी
वाइज़ा मसकुम ज़ुर्रो फिल बहरे दल्ला मन तदऊन इला इजाहो ऐं जॾहिं तव्हां खे समुंड में का तकलीफ़ पहुचंदी आहे त उन खां सवाइ हर उहा ज़ात जंहिंखे तव्हां सॾियो था साथ छॾे वेंदी आहे ऐं पोइ जॾहिं हू तव्हां खे ख़ुश्की जी तरफ़ बचाए वठी वेंदो आहे त उन खां पासो कंदा आहियो ऐं इंसान ॾाढो ई नाशुक्रो आहे सो तूफ़ाननि ऐं ॾुखियाइनि में त ख़ुदा ताला फ़रमाए थो त ख़ुदा ताला खे पुकारण लॻी पवंदा आहियो ऐं जॾहिं निजात थी वञे त विसारे छॾींदा आहियो हीउ इंसानी फितरत आहे त ॾुखे वक़्त में तमामु आज़ीज़ी सां अल्लाह ताला जी तरफ़ झुकंदा आहिनि ऐं ॿियनि सभिनी मददगारनि खे विसारे छॾींदा आहिनि अल्लाह ताला खां हीअ दुआ घुरंदा आहिनि त जेकॾहिं उन्हनि खे हिन ॾुखियाई मां हिन ॾुखे वक़्त खां निजात मिली वञे त हू हमेशा ख़ुदा खे ई मदद जो ज़रियो
समझंदा
उन खे ई पुकारींदा पर ख़तरे जे ख़तम थींदे ई दुनियादारी तकबुर ऐं फ़ख़ुर ॿीहर उन्हनि में पैदा थी वेंदो आहे सो इंसान तमाम नाशुक्रो ऐं ख़ुदि गर्ज़ आहे ॾिसो अल्लाह ताला जो रहम केॾो न वसी आहे जो बावजूद ही इल्मु हुअण जे त ख़ुश्की ते पहुची ही ख़ुदा ताला खां बग़ावत कंदा परे हटिजी वेंदा पोइ ही आज़ी ऐं इनकसार ऐं दुआ ऐं इस्तरार जेको आहे हीउ वक़्ती तौरु आहे इज़तरार जी हालत जी दुआउनि खे ॿुधंदे उन्हनि खे बचाए वठंदो आहे। पोइ बि माण्हू चवनि था त ख़ुदा ताला नऊज़ बिल्ला ज़ालिम आहे। हज़रत मुसलिह मौऊद रज़ी अला अनहु हिकड़ो वाकियो बयान कयो आहे अहिड़नि माण्हुनि जे बारे में जेके ख़ुदा खे नाहिनि मञींदा पर ॾुखे वक़्त में उन्हनि जे वातां ख़ुदा जो नालो ई निकिरंदो आहे। त हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में जॾहिं हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलातु वस्सलाम पेशगोई फरमाई ज़लज़ले जी ऐं वॾो ज़लज़लो आयो उन वक़्तु लाहौर मेडिकल कॉलेज जो हिकड़ो शागिर्द जेको रोज़ानो पंहिंजे साथी शागिर्दनि सां ख़ुदा ताला जे हस्ती जे बारे में बहस कंदो हुयो भला टोक जी हद ताईं हलियो वेंदो हुयो। ज़लज़ले जे दौरान हू जंहिं कमरे में हो उन खे महसूस थियो त कमरे जी छित किरण वारी आहे ऐं ही यकीन थी वियुसि त हाणे का ताक़त उन खे किरण खां यानी छित खे किरण खां बचाए नथी सघे छो त हू हिंदू ख़ानदान जो हुयो। बे अख़्तियार उन जे वातां राम राम निकिरी वियो। ॿिए ॾींहुं उन जे दोस्तनि पुछियुसि त तोखे ओड़ी महिल छा थी वियो हुयो, तूं त ख़ुदा खे मञी कोन थो त राम राम जो लुड़ तूं मचाए छॾियो उन हालत में। हिंदू ख़ुदा ताला खे राम चवंदा आहिनि त चवण लॻो त ख़बर न आहे मूंखे छा थी वियो हुयो, मुंहिंजो अकुल ख़तम थी वियो हुयो। पर हक़ीक़त इहा ई आहे त ओड़ी महिल ई उन जे अकुल कम कयो ऐं जॾहिं समूरा दुनिया जा सहारा उन जी नज़रुनि खां लिकी पिया ग़ाइब थी विया त उन खे हिकु ई सहारो नज़र आयो जेको सभिनी ताक़तुनि जो मालिक आहे। उन खे ख़ुदा ताला जी ज़ात खां अलावा को ॿियो मददगार नज़र न आयो। सो जेसि ताईं इंसान खे ॿिया ज़रिया नज़र ईंदा आहिनि उन्हनि मां कमु निकिरंदो रहंदो आहे, हू उन्हनि जी तरफ़ तवजो ॾींदो रहंदो आहे ऐं जेसि ताईं ॿिया सबब नज़र न अचनि यानी जेसि ताईं उन खे अलाह ताला जी ज़ात ते यकीन मुकमिल न हुजे या उन वक़्त ताईं जेसि ताईं उन खे ॿिया सबब नज़र ईंदा रहनि हू उन्हनि सबबनि जूं उन्हनि ज़रियनि जूं खु़शामदूं करण में लॻो रहंदो आहे। कम कराइण जे लाइ खाम खां खु़शामद खे इंतिहा ताईं पहुचाइण जे लाइ ॿियनि जूं गिलाऊं बि कंदो रहंदो आहे। हिकड़े गुनाह खां पोइ ॿियो गुनाह कंदो वेंदो आहे पर जॾहिं को नज़र न अचे त ख़ुदा ताला खे पुकारींदो आहे। जॾहिं हर पासे खां मायूस थी वञे को ज़ाहिरी वसीलो कम न करे सघे त पोइ ख़ुदा ताला जी तरफ़ तवजो थींदी आहे। पोइ अलाह ताला खे पुकारींदो आहे, अलाह ताला जी तारीफ़ कंदो आहे, उन जे साम्हूं इस्तरार ज़ाहिर कंदो आहे। अहिड़े क़िस्म जो हिकड़ो ॿियो वाकियो हज़रत मुसलिह मौऊद रज़ी अला अनहु जंगे अज़ीम पहिरीं जो ॿुधाईंदा हुआ। भल खुद बि फरमायाऊं त मां केतिरा ई भेरा ही ॿुधाए चुको आहियां त अहिड़ी हालत में जॾहिं दहरिया बि ख़ुदा ताला ते ईमान आणींदा आहिनि। वाकियो हिन तरह आहे त पहिरीं जंगे अज़ीम में 1918 में जर्मनीअ पंहिंजी समूरी ताक़त गॾु करे इतिहादी फ़ौजुनि ते हमिलो करे ॾिनो त उन वक़्तु अंग्रेज़ फ़ौजुनि ते या इतिहादी फ़ौजुनि ते हिकड़ो अहिड़ो वक़्तु आयो जो का सूरत उन्हनि जे बचाव जी कोन हुई। 7 मील डिघी दिफ़ाई लाइन ख़तम थी वई, फ़ौज जो कुझु हिसो हिकड़े पासे सिमेटजी वियो, कुझु हिसो ॿियो पासे सिमेटजी वियो ऐं इन में एॾी विथी पैदा थी वई जो जर्मन फ़ौजूं विचां आसानी सां लंघे पोएं पासे खां अची हमिलो करे सघनि पयूं ऐं अंग्रेज़ फ़ौज खे तबाह करे सघनि पयूं। उन वक़्तु महाज़ ते जेको जनरल हुयो उन कमांडर इन चीफ खे इतलाह ॾिनो त मूं वटि एतिरी फ़ौज कोन्हे, हीअ सूरत हाल पैदा थी चुकी आहे, हिन टुटल सिफ खे सिधो करण हाणे मुंहिंजे वस में नाहे रहियो। हीउ अहिड़ो वक़्तु हुयो जो हू समझनि पिया त अॼु असांजी फ़ौज तबाह थी वेंदी ऐं इंग्लिस्तान ऐं फ्रांस जो नालो निशान मिटजी वेंदो। अहिड़े वक़्त में जॾहिं कमांडर जो टेलीग्राम पहुतो उते तमामु बेवसी जी हालत में टेलीग्राम त बस हाणे तबाही ॼाण आई। त जॾहिं कमांडर जो ही टेलीग्राम पहुतो त उन वक़्तु वज़ीर आज़म वज़ीरनि सां मीटिंग में वेठो हुयो। का अहम सलाह थी रही हुई। उन वक़्तु जॾहिं इतलाह पहुतो त वज़ीर आज़म करे छा पियो सघे। हिकु त फ़ौज का वाधारी मौजूद कोन हुई ऐं जेकॾहिं हुजे बि हा त एॾो जल्दी उन जॻह ते फ़ौज न पई मोकिले सघिजे। हज़रत मुस्लिम मौद फरमाइनि था त यूरोप जो मज़हब बेशक ईसाईत आहे, पर जेकॾहिं उन खे अंदरां ॾिसजे, छंड छाण कजे त बिल्कुल खोखलो आहे ऐं अमलनि अक्सरियत माण्हुनि जी मादा परस्त ऐं दहरिया आहिनि। ऐं हिन ज़माने में त हाणे 80% अमलनि दहरिया हुअण जो ऐलान बि कनि था। पर बहरहाल उन वक़्तु उहो मादा परस्त यूरोप जंहिंजी नज़र उमूमन ख़ुदा ताला ॾांहुं न खजंदी हुई पंहिंजे वसीलनि ते उन्हनि खे वॾो घमंड ऐं फ़ख़ुर हुयो ऐं अहिड़ो तबिको जेको हुकूमत करे रहियो हुजे उन खे त हूअं बि पंहिंजी ताक़त ऐं कुवत ते वॾो घमंड हूंदो
आहे।
ख़ुदा ताला जो खानो त सिर्फ़ नाले जो ई हूंदो आहे उन्हनि में। त उन्हनि जे उन वक़्तु सभिनी खां वॾे लीडर सरदार जेको पंहिंजी ताक़त ऐं कुवत ऐं शान शौकत जे फ़ख़ुर में मस्त रहंदो हुयो, उन्हनि खे यकीन हुयो त असां जूं इतिहादी फ़ौजूं आहिनि, हाणे असां खटी वेंदासीं। उन बि महसूस कयो त हिन वक़्तु का ज़ाहिरी मदद नथी थी सघे जेका असां खे हिन मुसीबत खां निजात ॾियाराए सघे। उन पंहिंजे साथियुनि ॾांहुं ॾिठो ऐं चयाईं त अचो असां ख़ुदा ताला खां दुआ घुरऊं त हू असांजी मदद करे, जीअं त सभई गोॾनि भर निवड़ी दुआ घुरण लॻा। हज़रत मुस्लिम मौद चवनि था त कहिड़ो ताजुब आहे जो हू हिन दुआ जे नतीजे में ई इन तबाही खां बची विया हुजनि। सो जहिड़ो कमु हीअ आयत पढ़ी आहे त ख़ुदा ताला फरमाए थो त ॾुखे वक़्त में हर ॿी ज़ात तव्हांजो साथ छॾे वेंदी आहे, सिर्फ़ अल्लाह ताला जी ज़ात ई आहे जेका साण रहंदी आहे, जेका कमु ईंदी आहे। भलक अल्लाह ताला फरमायो आहे त इस्तरार में कयल जेके दुआऊं आहिनि उहे क़बूल थींदियूं आहिनि। तोड़े दहरियो बि दुआ घुरी रहियो हुजे, अल्लाह ताला दहरियनि खे बि पंहिंजी हस्तीअ जो सबूत ॾियण जे लाइ बाज़ दफ़ा निशान ॾेखारींदो आहे। जेकॾहिं उन जी क़िस्मत में हुजे त उहो निशान ई उन जी आकबत सुधारण जो ज़रियो बणिजी वेंदो आहे। ऐं अॼुकल्ह बि केतिरा ई वाकिया थींदा आहिनि अहिड़ा जो दहरिया ख़ुदा ताला ते कंहिं निशान खे ॾिसी यकीन आणींदा आहिनि। हा, जेकॾहिं को कंहिं नबी या उन जी जमायत सां मुक़ाबिलो करे ऐं पोए तोड़े हू जेतिरियूं बि इसरार जी हालत में दुआऊं घुरे रहियो हुजे पोए उहे क़बूल न आहिनि थींदियूं, छो त हीअ दुआ अल्लाह ताला जी उन तकदीर जे ख़िलाफ़ आहे जंहिं थी करे रहणो आहे, छो त अल्लाह ताला जो वाइदो आहे त उन जे नबिन कामयाब थियणो आहे। बहरहाल जर्मनी ऐं इंग्लिस्तान जी लड़ाई में त ॿई धुरियूं हिकु जहिड़ियूं हुयूं, तंहिं करे अल्लाह ताला हिकड़े जी आज़ीज़ी सां कयल दुआ खे ॿुधी वरितो ऐं अहिड़ा सामान पैदा थिया जो जर्मन फ़ौज खे ख़बर न पइजी सघी त उन्हनि जे साम्हूं वारी सिफ़ टुटी चुकी आहे। इन जे करे उन्हनि उन सिफ़ जे टुटल हुअण जो फ़ाइदो न वरितो। बहरहाल उन वक़्तु मज़ीद इन जो ही बि वाकियो आहे त उन वक़्तु सिर्फ़ ही न थियो हुयो त जर्मननि खे ख़बर न पई, तंहिं करे जंग जो पासो उन्हनि जे हक़ में न मटियो। बलक कमांडर इन चीफ हिकड़े ऑफिसर खे सॾे चयो जंहिं ते यकीन हो हुन खे त हीउ वॾे कम जो माण्हू आहे ऐं कान का तदबीर कढी वठंदो त मूंखां सुवाल न कजांइ वधीक जंग जे मैदान जी हीअ सूरत हाल आहे फ़ौज उते आहे कोन सिर्फ़ टुटी चुकी आहे रस्तो ख़ाली आहे हाणे वञ ऐं को इंतज़ाम कर त वक़्ती तौर ते कहिड़ी तरह का सफ़ बंदी थी वञे उहो ऑफिसर बजाए इन जे जो कमांडर इन चीफ खां ही सुवाल करे हा त ही कहिड़ी तरह मुमकिन आहे त हीअ सिर्फ़ ॻंढे सघजे जॾहिं त फ़ौजूं हेॾे होॾे थी चुकियूं आहिनि ऐं को ॿियो ज़रियो कोन्हे हू पंहिंजी गाॾी में वेठो सिधो उन जॻह ते वियो जिथे गैर फ़ौजी कारकुन फ़ौज जूं ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ कम करे रहिया हूंदा आहिनि हू उते वियो ऐं उन्हनि खे गॾु कयई ऐं चवण लॻुनि त तव्हां खे मुल्क जी ख़िदमत जो वॾो शौक़ हूंदो हुयो ऐं फ़ौज खे विढ़ंदे ॾिसी तव्हां जा जज़्बात बि भड़कंदा हुआ दिल में तमन्ना पैदा थींदी हुअव त असां बि मुल्क ऐं क़ौम जे कम अची सघूं त अचो अॼु मौकियो अथव अॻिते वधो ऐं सफ़ बंदी कयो जेको थोरो घणो असलो हुयो उन्हनि खे ॾिनई उहे हज़ारनि जे अंग में जेके कारकुन हुआ उन्हनि खे वठी वियो ऐं उते बीहारे छॾियई ऐं बहरहाल अहिड़ी तरह 24 कलाक गुज़री विया ऐं इन वक़्त में ॿिए इलाइक़े मां फ़ौज मिड़ी उते पहुची वई त बहरहाल चवण जो मक़सदु हीउ आहे त दुनियादार माण्हू बि ॾुखे वक़्त में जॾहिं को सहारो नज़र न अची रहियो हुजे त ख़ुदा ताला जे सहारे खे पकड़ण जी कोशिश कंदा आहिनि तदबीर त आहे पंहिंजी जॻह ते जेका थींदी आहे त उहे माण्हू जेके मादा परस्त आहिनि जॾहिं अहिड़ा नज़ारा ॾेखारींदा आहिनि त जन माण्हुनि जी दावा ऐं उथण वेहण ई ख़ुदा ताला जी तरफ़ नज़र रखण जी आहे ऐं हुअण घुर्जे उन्हनि खे केॾी न इन ॻाल्हि जी तरफ़ तवजो ॾियण जी ज़रूरत आहे त असांजी नज़र हर वक़्त ख़ुदा ताला जी तरफ़ रहे अल्लाह ताला असांखे इन लाइ हीअ दुआ सेखारी आहे जो हर निमाज़ में जंहिंजो पढ़ण जो हुकुम आहे ऐं हर रकत में पढ़ण जो हुकुम आहे त जीअं कॾहिं बि ख़ुदा ताला जे तरफ़ां असांजी नज़र हटे न कॾहिं बि असां दुनिया जे सहारनि जी तरफ़ नज़र न रखूं कॾहिं असां पहिरियां ही न सोचूं त दुनिया जे सहारनि जी तरफ़ पहिरियां रुजू कयो ऐं ख़ुदा ताला जी तरफ़ बाद में ज़ाहिरी तदबीर जो बेशक अल्लाह ताला फ़रमायो आहे कयो ऐं करण घुर्जे पर तवक्कुल जेको आहे ख़ुदा ताला जी ज़ात ते हुअण घुर्जे ही न त जॾहिं समुंड जे तूफ़ान में फासी पियो त ख़ुदा ताला खे पुकारणु शुरू करे ॾिनो जॾहिं सिफ़ूं टुटी वियूं त पोइ ख़ुदा यादि आयो बलक हर निमाज़ जी हर रकात में हीअ दुआ सेखारे ख़ुदा ताला असांखे ॿुधायो आहे त मुंहिंजी तरफ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी तरफ़ तव्हांजी नज़र हुअणु घुर्जे ऐं हीअ दुआ आहे इयाक नअबुदु व इयाक नस्तईन हिकड़ी ड्रिघी हदीस आहे इन में बि पाण सगोरन सलाहु वसलम फरमायो आहे त जॾहिं बानो चवंदो आहे इयाक नअबुदु व इयाक नस्तईन त अल्लाह ताला फरमाईंदो आहे त हीअ आयत मुंहिंजे ऐं मुंहिंजे बाने जे विच में गॾियल आहे ऐं मुंहिंजे बाने जेको कुझु घुरियो आहे मां उन खे ॾींदुसि सो छा हीअ मुसलमाननि जी ख़ुशकिस्मती न आहे त अल्लाह ताला दुआउनि जी क़बूलियत जी ज़मानत ॾिए थो पर हीअ मुस्तक़िल ज़मानत ओड़े महिल बणजंदी आहे जॾहिं इबादत जी तरफ़ ऐं ख़ालिस थी करे इबादत जी तरफ़ मुस्तक़िल नज़र रहे सिर्फ़ ॾुखे वक़्त में गिरफ़्तार थी दुआ जहिड़ो कमु ॿुधायो
आहे
उहा न हुजे ही त दरिया बि करे वठंदा आहिनि अहिड़ी दुआ न हुअणु घुर्जे असांखे यादि रखणु घुर्जे त असीं अहमदी आहियूं ऐं असां ज़माने जे इमाम जे हथ ते बैत जो अहद कयो आहे असां पंहिंजे हर कौल ऐं फ़ैल खे ख़ुदा ताला जी रज़ा जे मुताबिक़ ढालण जो अहद कयो आहे। असां उसर ऐं युसर तंगी ऐं सुख में ख़ुदा ताला खां ई मदद घुरण ऐं ग़ैरुल्लाह खां बेज़ारीअ जो अहद कयो आहे। असांखे पंहिंजा अहद निभाइण जे लाइ केॾो न इयाक नाबुदो व इयाक नस्तईन जे मज़मून खे समझण जी ज़रूरत आहे। असां ॿुधंदड़ दहरीअ वांगुरु ख़ुदा ताला खे नाहे पुकारणो। असां आला मेराज हासिल करण वारनि मोमिननि वांगुरु अल्लाह ताला जी इबादत ऐं इस्तियानत जो इदराक हासिल करे उन ते अमल करणो आहे, जंहिंजी दावा आहे त असांजी समूरी कुवत, असांजी समूरी ताक़त ऐं असांजो मुकमल सहारो ख़ुदा ताला जे साम्हूं, ख़ुदा ताला जे अॻियां झुकी वञण में आहे। असांखे जाइज़ो वठणु घुर्जे त असां इन जे लाइ छा करणो आहे ऐं छा कयूं पिया था, छा असां जूं इबादतूं ऐं असांजी ख़ुदा ताला खां मदद जी पुकार जो मयार उहो आहे जेको ख़ुदा ताला जे ॿुधायल मयार जे मुताबिक़
आहे,
या रोज़ानो 32 भेरा फर्ज़ निमाज़ुनि में तोते वांगुरु इयाक नाबुदो व इयाक नस्तईन खे वरजायूं था ऐं बस ख़तम थी थो वञे कमु। असांखे यादि रखण घुर्जे त असीं कमज़ोर आहियूं ऐं असांजो दुश्मन तमामु ताक़तवर आहे। असां वटि दुश्मन जे मुक़ाबले जे लाइ न का दुनिया जी ताक़त आहे, न वसीला आहिनि, न कंहिं बि क़िस्म जो ज़रियो आहे। सो अहिड़ियुनि हालतुनि में असां वटि इन खां अलावा का वाह कान्हे त ख़ुदा ताला जे साम्हूं झुकी वञूं ऐं इयाक नाबुदो व इयाक नस्तईन जे रूह खे समझंदे ख़ुदा ताला जे दर्जा थी वञूं। अॼु दुनिया में शैतानी हमले जी इंतिहा थियल आहे। हर हंधि असां जे रस्ते में ॾुखियायूं पैदा कयूं पयूं थी वञनि। मुसलमान चवराइण वारा बि असांजी दुश्मनी में वधी रहिया आहिनि, त असां ज़माने जे इमाम खे छो मञूं आ ऐं ग़ैर बि साड़ में वधी रहिया आहिनि त जमायत दुनिया जी तवजो पंहिंजी तरफ़ छिकण वारी बणजी रही आहे। ऐं इन साड़ जी हिकड़ी हल्कड़ी झलक कुझु ॾींहनि पहिरियां जर्मनी में मीडिया जी जमायत जी मुखालफ़त में बि नज़र अचे थी, मुख़्तलिफ़ ज़रियनि सां उन्हनि जी। यकीन ही साड़ ऐं मुखालफ़त जूं बाहियूं पंहिंजी बाह में ख़ुदि सड़ी वेंदियूं इनशाह। पर असांखे पंहिंजे फर्ज़नि खे अदा करण न विसारणु घुर्जे। अल्लाह ताला जी इबादत ऐं उन जी मदद खे तलब करण खां कॾहिं बि असांखे गाफ़िल न थियणु घुर्जे, छो त इन खां बग़ैर असां दुश्मन सां मुक़ाबले जी ताक़त नथा रखूं। ऐं हीअ ताक़त एॾी वॾी आहे जो इन जो का दुनिया जी ताक़त मुक़ाबलो नथी करे सघे। हमेशा यादि रखण घुर्जे त जेॾी महिल अल्ला ताला कंहिंजी मदद जे लाइ खड़ो थी वेंदो आहे त पोइ हू कामयाब थी वेंदो आहे। का दुनिया जी ताक़त उन जी कामयाबी खे रोके नथी सघे, छो त ख़ुदा ताला जी मदद तमामु वसी आहे ऐं उन जूं ताक़तूं न ख़तम थियण वारियूं आहिनि। न अल्ला ताला जी ज़ात महदूद आहे, न उन जूं सिफ़तूं महदूद आहिनि। सो उन जे अॻियां झुकण हर अहमदीअ जो कमु आहे ऐं उन खां मदद चाहिण ई हर अहमदी जो कमु आहे। हीउ कमु सिर्फ़ पाकिस्तान जे अहमदीन जो न आहे, त छो त उहे त तमामु घणनि ॾुखियाइनि में गिरफ़्तार आहिनि, या किन मुस्लमान मुल्कनि में रहण वारनि अहमदीन जो न आहे, बल्कि दुनिया जे हर मुल्क ऐं हर इलाइक़े में रहण वारे अहमदी जो कमु आहे त कामिल इताअत सां ख़ुदा ताला जे अॻियां झुकी वञनि ऐं उन जी मदद जा तालिब थियनि। जमायत हिकड़े मज़बूत बंधन में ॻंढियल आहे ہون گرجے
خصوصیت ہے کیونکہ اس کے بغیر جماعت
یہ ہی جماعت جی خصوصیت آ چھو تو ان کا بغیر جماعت جماعت نتھی رہی سکے
دوسرے کے لیے دعائیں کرنے کی ضرورت
ہر ایک کے بے جلائے دعاؤں کرنے کی ضرورت ہے
ہر وقت
تجیا اللہ تعالی جی مدد ہر وقت ہر ہند ہر احمدی سان گڈ ہو جے
جو ہماری یہ حالت ہوگی
جدیں اساں جی ہی حالت ہوندی تا خدا تعالی جی مدد نصرت جا حیرت انگیز نظارہ اساں ڈسنداسیں
ایک جگہ فرماتے ہیں
حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام ایکڑے ہند فرمائن تھا تا یاد رکھو خدا تعالی وڈو بے نیاز ہے جس تائیں گھنائی میں بار بار دعا نہ ہے گھری ویندی ہو پرواہ نہ ہے کندو
اور بار بار کی دعا
سو گھنی بار بار جی دعا اساں جی کامیابین جو راز ہے ان طرف اساں کے ڈاڑی توجہ جی ضرورت ہے اساں کے دعاؤں کرن گھرجن تا جے کے دکھیائیوں بھی اساں کے درپیش آہن توڑے اوہے کہیں گروہ جوں پیدا کیل آہن یا حکومتن جوں پیدا کیل آہن یا حاسدن معاشرے میں فساد پیدا کرن جے لائے پیدا کیوں آہن
اس کے لیے چاہے میڈیا کو استعمال کیا گیا
ہے ان جے لائے توڑے میڈیا کے استعمال کیا ہوا ہے یا کو بیو ذریعہ استعمال کیا ہوا ہے یا جے کے مانو ان کم میں مصروف آہن تا جماعت جی عزت کے خراب کیا وجے
اللہ تعالیٰ
ان سبنی کے خلاف اللہ تعالیٰ اساں جی مدد فرمائے اسیں کہیں بے کھاں مدد جی امید رکھندا بھی نہیں نہ رکھی سکوں تھا یہ دعا کرن گھرجے تا جے کدھیں اساں جے قصورن ان اللہ تعالیٰ جی نصرت کے پوئتے کرے چھڈیو ہے تا اساں تے رحم کندے اساں کے معاف فرمائے پانچ ناراضگی جی حالت ماں اساں کے کڈھی اساں کے انن مانن میں شامل کرے وٹ جن تے تجھے فضلن انامن جو می ہر وقت وسندو ہے جن کے یا کنابودو و یا کنستین جو حقیقی فہم ادراک حاصل ہوندو ہے حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام فرمائن تھا تا دسو اللہ تعالی یا کنابودو جی تعلیم دنیا ہے
انسان اپنی قوت پر بھروسہ کر
لے ہانے ممکن ہو تا انسان پانچ قوت تے بھروسہ کرے بیٹھے ہاں خدا کا پرے تھی ونجے ہاں ان لائے سانی ایاک نستعین جی تعلیم دے چھجائیں تا ہی نہ سمجھو تا ہی عبادت جکا ماں کیاں تھو پانچ قوت طاقت سے کیاں تھو ہرگز نہ بلک اللہ تعالی جی استعانت جس تائیں نہ ہو جے اوہا خود پاک ذات جس تائیں توفیق طاقت نہ دے کچھ بھی نہ سو تھی سکے سو ہن اہم حقیقت کے بھی اساں کے ہر وقت ساموں رکھن گرجے اللہ تعالی اساں کے ہن اہم مضمون کے ہر وقت پانچ ساموں رکھن سمجھن ان تے عمل کرنے کی توفیق عطا فرمائے بیہر ماں دعا جلا یادگیری کرایا تو دنیا جا حالات جن تیزی سے مٹجی رہا ہیں اللہ تعالیٰ ان کے جماعت جی ترقی جو ذریعہ بنائے ترقی میں روک بنجن والا نہ تھن ہی اسی اللہ تعالیٰ جی عبادت کرنے والا ان کی مدد نصرت میں فیضیاب تھن والا تھوں تھیندا ون
الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل واللسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون اذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله أكبر.